हिट्स 93.5 वर रेड एफएम वर 10:20 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये माझ्या सोबत किरण आहे सध्या. हॅलो, गुड मॉर्निंग किरण, कसा आहेस तू? ओके, किरण सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये, टेक्निकल एक इश्यू आलेला आहे. असो, तो टेक्निकल इश्यू आपण सॉल्व करूयात. पण आज आपण ज्या विषयाबद्दल बोलत होतो तो विषय म्हणजे एक अशी गोष्ट आपल्या आयुष्यातली की जी कमी झाली किंवा क्रमवारी आपली घसरली त्या गोष्टीमध्ये तर आनंद होतो. जसं थोडा वेळापूर्वी सांगितलं, स्विस बँकेचं उदाहरण अत्यंत अप्रतिम गोष्ट आहे की काळा पैसा खूपशा देशांचा स्विस बँकेमध्ये आहे असं म्हटलं जातं. आणि ह्या क्रमवारीमध्ये ब्रिटन सध्या नंबर वर आहे, पण भारताचा क्रमांक हा घसरून आता 75 वरती आलेला आहे. 61 वरून घसरून 75 वर आलेला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकूणच भारतातला काळा पैसा, ह्या काळ्या पैशाला परत आणणं, प्रमाण कमी करणं, या गोष्टींसाठी प्रचंड मेहनती चाललेल्या आहेत, लोकांच्या प्रचंड कष्ट घेणं चाललेलं आहे. व्हेरी गुड, चांगले इनिशिएटिव्ह आहेत आणि चांगले बदल पाहायला सुद्धा मिळतात. मॉर्निंग नंबर वन मध्ये तुमची आयुष्यातली अशी कुठची ती गोष्ट आहे जिच्यामध्ये घसरण झाली, क्रमवारी खाली उतरली तरी सुद्धा आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे, शेअर करा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.